पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रुश वर्तमान अध्याय 14 मराठी लुक्रुश वर्तमान अध्याय 14 शब्बात दिवशी जलोदऱ्याला बरे करणे तो एका शब्बात दिवशी परुषातील कोणी एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. तेव्हा असे झाले की ते त्याच्या जपनीस बसले होते आणि पहा, तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला कोणी मनुष्य होता. येशूने शास्त्र्यास व परुष्यास विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला धरून बरे केले व लावून दिले. मग त्याने त्यास म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बात दिवशी तक्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांच्याने त्याला त्या प्रश्नाचे उत्तर देऊवेना. नम्रता व आतिथ्यशीलता. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कशी निवडून घेत होते हे पाहून तो त्यास दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनी बसू नको. कदाचित तुझहून मोठ्या योग्यतेच्या कोणाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, याला जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येईल तेव्हा तुला म्हणेल, मित्रा वर येऊन बस. म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल व जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल. मग ज्याने त्याला निमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ करशील तेव्हा तू आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यास बोलावू नको. बोलावल्यास कदाचित तेही तुला उलट आमंत्रण करतील व तुझी फेड करतील. तर तू मेजवानी करशील तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे यास आमंत्रण कर. म्हणजे तू धन्य होशील. तुझी फेड करावयास त्याजवळ काही नाही, तरी धार्मिकांच्या पुनरुत्थानासमयी तुझी फेड होईल. लग्नाच्या जेवणावळीचा दृष्टांत. मग त्याचबरोबर भोजनास बसलेल्यापैकी कोणा एकाने या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जो देवाच्या राज्यात अन्न खाईल तो धन्य. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळी मोठी जेवणावळ केली तेव्हा बहुतास आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रितास सांगावयाला त्याने आपल्या एका दासाला पाठविले. तेव्हा ते सर्वजण सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणखी एक जण म्हणाला, मी बायको किरी आहे म्हणून माझे येणे होत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधनी रागावून आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, व्यंग, आंधळे व लंगडे यास इकडे आण. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे. धनी दासास म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकावर व कुंपणाकडे जाऊन लोकास आग्रह करून आण. कारण मी तुम्हा सांगतो की त्या आमंत्रित मनुष्यातून एकही माझ्या जेवणातले काही चाखणार नाही. खरे शिष्य कोण? त्याचबरोबर मोठे लोकसमुदाय चालले होते. तेव्हा तो त्याचकडे वळून म्हणाला, जर कोणी मजकडे येतो आणि आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. बुरुज बांधावायची इच्छा असता पहिल्याने बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की काय हे पाहत नाही असा तुम्हात कोण आहे? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याच्याने तो जर पुरा करवला नाही तर सर्व पाहणारे लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला परंतु ह्याच्याने तो पुरा करवला नाही. अथवा असा राजा कोण आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करावयास निघाला असता पहिल्याने बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन मजबूर येतो त्याचबरोबर माझ्याने 10,000 जावेल काय? जर नाही तर तो दूर आहे तोच वकिलास पाठवून सल्ल्याचे बोलणे लावितो. तर त्याप्रमाणे तुम्हातील जो आपल्या सर्वस्वाचा परित्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. मीठ हा चांगला पदार्थ आहे पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने येईल? ते जमिनीला किंवा खताला उपयोगी नाही, ते टाकून देतात. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको.